बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, घरची परिस्थिती हालाकीची असली, मुलाला शिक्षणात रस नसेल, पालकांना मुलांनी शिकावं असं वाटत नसेल, घरातील जबाबदारी, अशा विविध कारणामुळे बालक बालमजूर होतात. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.